झटके या दोघींचे खूप जास्त उडत असतील घरामध्ये, आणि आता एक खूप जास्त इंटरेस्टिंग कॉल आला होता, त्यांचं काय म्हणणं आहे ऐकूयात लगेच इथेच सुपर हिट्स 93.5 रेड एफ एमवर. मेहक तुमच्यासोबत आहे MH 935 मध्ये, आणि मी तुम्हाला विचारलं होतं की असे कोण आहेत तुमच्या आसपास जे म्हणजे सणवार असो काहीही असो त्यांना उठायचं जे आहे ना ते अगदी जीवावर येतं, आणि त्यांच्या ठरलेल्या वेळेला म्हणजे 10, 10:30, 11 वाजताच उठतात, असं कोण आहे?
हाय, मी प्रमिता बोलतेय.
प्रमिता कशी आहेस?
मी ठीक आहे, तू कशी आहे?
मी अगदी मजेत आहे. हॅपी दिवाळी.
थँक यू, सेम टू यू.
कोण आहे मग असं उशिरा उठणार तुझ्या ओळखीत?
माझ्या ओळखीत मी स्वतःच आहे. आताच माझ्या बहिणीने तुला कॉल केला असेल, माझंच नाव सांगितलं असेल की मी दिवाळीच्या सुट्ट्यात उशिरा उठते, सण असो का नसो, तर ती मीच आहे माझ्या घरातली.
मग आई काही बोलत नाही का तुला?
आई बोलते, चिडचिड करते, पण मी मला आता माझ्यासाठी झोप इम्पॉर्टंट आहे.
तू अगदी वेळेची पक्की असते बाबतीत. म्हणजे इतकी पंक्चुअलिटी तुझ्याच कडनं शिकायला पाहिजे ना, की काही झालं तरी वेळ पाळायची म्हणजे पाळायची, 10:00 उठायचं नाही म्हणजे नाही. थँक्यू सो मच, हॅपी दिवाळी वन्स अगेन. तुम्हाला सगळ्यांना सुद्धा दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा. सणवार असले की कसं ना, थोडीशी लगबग असते घरामध्ये, तयारी असते, आईची मदत करणं असतं, रांगोळी काढणं असतं, सजवणं असतं घराला, या सगळ्या गोष्टी असतात. पण तरी सुद्धा आपली वेळ पाळणारेही आपल्यासोबत आहेत, जे असे आहे तिच्यासारखे. तिच्या बहिणीने फोन केला आणि सांगितलं की माझी बहीण असं करते. लगेचच तिचा कॉल ऐकल्यानंतर मला कॉल आला की ती अगदी अभिमानाने सांगते की हो, माझ्या बहिणींनी जिच्याबद्दल सांगितली ना ती मीच आहे. आता तिला तिच्या पंक्चुअलिटीवरती भरपूर अभिमान आहे, पण ठीक आहे, ज्याचं त्याचं वेळापत्रक असतं, काहीतरी त्यानुसार ते पालन करत असतात. तुमच्याही आसपास असे कुणी असतील ना की जे अगदी वेळेचं पालन करतात, आणि काहीही असलं तरीही त्यांच्याच वेळेला ते उठतात, आळशी जे आहेत ना, असे कोण आहेत सांगा 9607007935 डायल करून. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम, बजाते रहो.
Hi, I'm Kristen Bell, and if you know my husband Dax, then you also know he loves shopping for a car. Selling a car? Not so much.
We're really doing this, huh?
Thankfully, Carvana makes it easy. Answer a few questions, put in your VIN or license, and done. We sold ours in minutes this morning, and they'll come pick it up and pay us this afternoon.
Goodbye, Truckee.
Of course, we kept the favorite.
Hello, other Truckee.
Sell your car with Carvana today. Terms and conditions apply.